नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकार प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 2027 मेरेन गोयात पर्यावरणपूरक उर्जेचो उपयोग करपाच्या हेतान सौर उर्जेवरवी 21,200 सोलर रूफटॉप बसोवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. नावेलीच्या 2 सिग्नल ट्रेनिंग केंद्राचेर प्रशिक्षण दिल्ल्या 530 अग्निवीरांच्या नव्या पंगडाक आज ब्रिगेडियर हर्ष भाटिया हांच्या उपस्थितीत सैन्यात दाखल जावपा खातीर सज्ज केले. टॅक्सी एग्रिगेटराचो पर्यटकांक आनी येरादारी मळार गोंयाक खूप फायदो जातलो अशें मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तायलां. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक आपल्या संबंधित कार्यालयांनी वा खंयच्या हेर संस्थेत आयोजित योग शिबिरांनी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी वांटो घेवप सक्तीचें आसा असो आदेश जारी केला. आता पुराय खबरो. 2027 मेरेन गोंयात पर्यावरणपूरक उर्जेचो उपयोग करपाच्या हेतान सौर उर्जेवरवी 21,200 सोलर रूफटॉप बसोवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. ह्या फाटभुंयेर आज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी प्रधानमंत्री सूर्य घर येवजणे विशीं परवरी मंत्रालयांत नियाळ घेवपी खासा बसका घेतली. घरगुती उपेगा खातीर सौर उर्जेच्या वापराच्या कामा खातीर करतात. 21,200 सोलर रूफटॉप लागी 65 मेगावॅट उर्जा निर्मिती करपाक शकता. जाल्यार मध्यमवर्गीय घराब्यांक प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त विजळी येवजणेचो चडांत चड लाव मेळून दिवपाक रिन्युएबल एनर्जी खात्याच्या अधिकाऱ्यांनी लोकां मदीं चडांत चड जागृताय करची असो आदेश मुखेलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांक ह्या बसकेंत दिलो. अजून मेरेन ह्या येवजणेवरवीं 4.28 कोटी रुपया सवलतीच्या रुपान सरकाराक खर्च केला. जाल्यार सोलर रूफटॉप बसयल्या उपरांत 25 वर्सां ताची देखभाल करपाचो नेम सरकारान सोलर रूफ बसोवपी कंपन्यांक घालून दिला. हे शिवाय मोठ्या बिल्डिंगेंनी हॉटेलांनी सरकारी आस्थापनांनी तशेंच रहिवाशी बिल्डिंगेंनी सौर उर्जेचो उर्जा निर्मिती खातीर उपेग करचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक केलां. नावेलीच्या 2 सिग्नल ट्रेनिंग केंद्राचेर प्रशिक्षण दिल्ल्या 530 अग्निवीरांच्या नव्या पंगडाक आज ब्रिगेडियर हर्ष भाटिया हांच्या उपस्थितीत सैन्यात दाखल जावपा खातीर सज्ज केले. आयज ते निमतान जाल्ल्या संचलनात ह्या अग्निवीरांनी वांटो घेतलो. देशाची राखण करप हे दरेक सैनिकाचे काम आसा आनी हे पवित्र काम समजून ते सैनिकांनी करपाक जाय अशें ब्रिगेडियर भाटिया हांणी सांगले. फाटली 31 सप्तकां ह्या जवानांक रावणफोणीच्या तळाचेर प्रशिक्षण दिवपाचे काम चालू आशिल्ले. हे जवान आता सैन्यात काम करपा खातीर सक्षम जाल्यात अशें ब्रिगेडियर भाटिया हांणी सांगले. ह्या वेळार ह्या अग्निवीरांच्या पालकाचो गौरव पदक दिवन भोवमान केलो. पियुश रमेश पाटील, रजत इंदौलिया, गोविंद कुमार हांकां तांच्या अभ्यासक्रमांतल्या उत्कृश्ट कामगिरी खातीर मॅरीट पदक फावो जालें. तेच प्रमाण देवरा सिवा हाका शारिरीक आनी खेळा मळार सगळ्यांत बरो आशिल्ल्या खातीर पदक दिले. बक्ष गौडा ड्रिलांत सगळ्यांत उत्कृश्ट आशिल्लो. मंत्री सुभाष शिरोडकर हांणी ICAR KVK उत्तर गोंय, ICAR CCERI गोवा, नाबार्ड गोंय सरकारचे कृषी संचालनालय, ATMV उत्तर गोंय, पशुसंवर्धन आनी पशुवैजकीय सेवा संचालनालय आनी गोवा सरकाराच्या मत्स्यवेवसाय संचालनालय हांच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या विकसीत कृषी संकल्प अभियान खरीप पूर्व मोहीम हातून वांटो घेतलो. मंत्री शिरोडकर हांणी शेतकारांक भाताचे बियांचे किट आनी रोपणी साहित्याचे वाटप केले. टॅक्सी एग्रिगेटर एप ही काळाची गरज. ताका लागून हो प्रस्न सुटावो करपाक टॅक्सी एप आसप म्हत्वाचे. तंत्रगिन्यानाचो उपेग करून टॅक्सी एप चालू घालपाक जाय. हे टॅक्सी एप पर्यटकांक येरादारी मळार गोंयात खूप फायदो करतले अशें मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तायलां. सरकारान चालीक लावपाक येवजिल्ले टॅक्सी एप जर गोंयच्या टॅक्सी वेवसायकांक मान्य ना जाल्यार टॅक्सीकारांनी लेगीत जाय जाल्यार तांचे एप काडचे अशें मंत्री खंवटे हांणी म्हळें. ह्या टॅक्सी एपाचो फायदो फक्त पर्यटकांकूच न्हय जाल्यार गोंयच्या सदच्या येरादारी खातीर आनी सुविधा दिवपा खातीर लेगीत जातलो अशें मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां.
एग्रिगेटर गरज आसा. एग्रिगेटर टॅक्सी भाव आमचे घालता काय कोण घालता ताणी विचार करपाक जाय. ते आर द बिगस्ट एम्बेसेडर्स ऑफ टुरिझम आणि पर्यटन बरें चलतले जाल्यार तांचो तितलोच आमकां सपोर्ट जाय. रेंट अ कार, रेंट अ बाईक हे विषय जाल्ल्या खातीर जो मनीस ज्याचे कडेन टॅक्सी आसा तो एक ट्रीप मारता आणि उरिल्लो आपलो धंदो चलयता म्हणून सांगता. तसो ज्याचे कडेन 2-2 टॅक्सी आसा तो सफर जाता आमी सांगल्यान. सो ताज्या खातीर रेंट अ कार नाल्यार रेंट अ बाईक जर एखादी सरकारांनी चिंतचे पडटा. आणि टॅक्सी एग्रिगेटर इज नॉट ओनली फॉर टुरिस्ट ऑल्सो फॉर लोकल. जे लोकल आमची कोणाची भयण, कोणाची चली, कोणाचो चलो, कोणाचो बापूय, कोणाचो आवय मार्केटान, हॉस्पिटलान, स्कुलान खंय वचूंक सोदता जगभर एग्रिगेटर हांचेकडे वापरूंक जाता.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोयातल्या बायला उद्योजकांक मान दिवप आधार दिवप आनी वळख दिवपाच्या हेतान जीसीसीआयच्या बायला फाट्यान द बिझनेस दिवा सर्तीची 6वी आवृत्ती घडून हाडली. ही कार्यावळ घोषणा जाल्या उपरांत 3 म्हयन्या परस चड काळ चल्ली आनी ती फायर म्हळ्यार फोरम फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन रिसर्च अँड एंटरप्रेनरशीप हाच्या सहकार्यान आनी आदारान एंटरप्रायज डेव्हलपमेंट मॅनेजर तुषार सावंत हांच्या सक्षम मार्गदर्शना खाला घडून हाडली. ही सर्त 3 विभागांनी आशिल्ली स्टार्टअप स्केलअप आनी रुरल वुमन एंटरप्रायज. गोंयातल्या बायलां कडल्यान 100 वयर नामांकनां मेळिल्ल्यान पयल्या फेरयेंत 30 नामांकनां वेचलीं. उपरांत दुसरी फेरी दर एका विभागांत 5 अंतीम स्पर्धकां मेरेन मर्यादीत जाली. नवनिर्माण आनी परिणामाची खबर नाशिल्ल्यो काणयो मुखार हाडपाच्या हेतान बायलां फाट्यान बिझनस दिवप प्लॅटफॉर्म तयार केल्लो. तेच बरोबर समान विचारसरणीच्या बायलांचो एक सहायक समुदाय तयार करप हो हेत आशिल्लो. ही सर्त गोंयातल्या इत्सूक आनी स्थापीत महिला उद्योजकां खातीर उक्ती आशिल्ली. निमणी फेरी 27 मेक पणजेच्या जीसीसीआय हॉलांत जाली. दिसभर चलपी ह्या कार्यावळींनी फायनलिस्टांनी आपलो वेवसाय सादर केलो. हातूंत डॉ आर निर्मला गोवा विद्यापीठांतली गोवा बिझनस स्कुलाची प्राध्यापक युजस प्रिसिजन लिमिटेड वर्णाचे सीएफओ योगेश मित्तल आनी मडगांवचे एसएस टॅक्नॉलॉजीचे सीईओ एकता अगरवाल ह्या परिक्षक म्हणून तर पद्मश्री शशी सोनी हांच्या उपस्थितीत जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास देपो मानाची सोयरी आनी जीसीसीआयची उपाध्यक्ष प्रतिमा दोण हांच्या हजेरीत जालो. स्टार्टअप श्रेणीत यश जैन चर्मीफाय तर उपविजेतो म्हणून इशा खेर मेराकी एंटरप्रायझीस. स्केलअप श्रेणीत विजेती श्रुती माश्कारीनस सेराकोटा उपविजेती सुनेत्रा पै फोणेकार कलानेत्रा. ग्रामीण बायलांच्या उपक्रम श्रेणीत विजेता डॉ चेतन परब सोल आर्ट गिफ्ट स्टोर आनी उपविजेता पुनम नायक सुपर टेस्ट पापड हे जैतिवंत ठरले. आंतरराष्ट्रीय योग दिसा निमतान 21 जूनाक आपल्या संबंधित कार्यालयाची सुवात वा आपल्या लागींची शाळा कॉलेज पंचायत नगरपालिका वा खंयच्या हेर संस्थेत आयोजित योग शिबिरांनी सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी वांटो घेवप सक्तीचे आसा असो आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्यान जारी केला. तशेंच आपल्या खात्याचे कार्यालय संस्थे भायल्या योग सत्रात सहभागी जावपी कर्मचाऱ्यांनी सहभागी जाल्याचो पुरावो म्हणून आपल्या खात्याचे मुखेली वा कार्यालयाक स्वतःचो फोटोग्राफ सुपूर्द करपाक जाय. मजगतीं सगळीं खातीं कार्यालयां स्वायत्त संस्था महामंडळाच्या मुखेल्यांनी आपली खातीं आनी उपकार्यालयांनी 21 जूनाक योगसत्रां आयोजीत करपाची सगळी आवश्यक वेवस्था करपाची आनी योगसत्रां घेवपाक संपर्क करपी संघटनांक आपल्या कार्यालयांनी सुवात उपलब्ध करून दिवपाचो आदेश दिला. योगसत्रांविशीं नोंदणी आनी सहभागाविशीं म्हायती yoga.ayush.go.in/yoga_sangamाचेर अपलोड करची आनी योगसत्रां आयोजीत करपा खातीर खंयच्याय संघटने कडेन संपर्क करचो. पर्यावरण आनी हवामान बदल खात्यान 5 जूनाक संवसारीक पर्यावरण दिसा निमतान राजभवनाच्या दरबार हॉलांत राज्य पांवड्यावेली कार्यावळ घडून हाडल्या. संवसारीक पांवड्यार प्लास्टीक प्रदूषण सोपोवप ह्या मध्यवर्ती संकल्पनेचेर ही कार्यावळ जातली. ह्या कार्यावळीत गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत पर्यावरण आनी हवामान बदल मंत्री आलेक्स सिकेरा उत्तर गोंयचे खासदार आनी केंद्रीय उर्जा मंत्री श्रीपाद नायक राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हजर आसतले. उक्तावणा उपरांत डॉ समीर जोशी प्लास्टीक प्रदूषण सोपोवपा खातीर कांय पर्याय ह्या विशयाचेर व्याख्यान दितले. ताचे उपरांत ग्वाडालूप डायस हांणी बरयल्ले आनी सादर केल्ले रस्ते नाट्य सादर जातले. उपरांत डॉ प्रकाश आमटे आनी डॉ मंदाकिनी आमटे ह्या दोगांची मुलाखत जातली. गोंय कोंकणी अकादमीन फुडल्या 3 वर्सांच्या काळा खातीर नव्या सर्वसाधारण मंडळाची नियुक्ती करपा खातीर कोंकणी भाशा साहित्य आनी संस्कृतीच्या मार वावर करपी नोंदणीकृत संस्था कडच्यान अर्ज मागिल्यात. संस्थांनी फाटल्या 5 वर्सांच्या कार्याचो अहवाल सादर करपाक जाय. तशेंच अकादमीच्या सर्वसाधारण मंडळाचेर प्रतिनिधित्व करपाक इत्सूक आशिल्ल्या व्यक्तींनी आपले अर्ज गोंय कोंकणी अकादमी संचार भवन 5वो माळो बीएसएनएल पाटो पणजी हांगा कामाच्या दिसांनी 11 जून मेरेन सुपूर्द करचे. राज्यात नैऋत्य मान्सून सक्रीय झाला. फाटल्या 24 वरांत राज्यात चडशा सुवातींनी हलको ते मध्यम पावस पडला. चडांत चड तापमान 32.2 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे 24.5 डिग्री सेल्सियस हवेतली आर्द्रता 92% नोंद जाल्या. नैऋत्य आनी अस्तंत मध्य अरबी दर्याच्या कांय वाठारांनी आनी अस्तंत अरबी दर्याच्या कांय वाठारांनी वराक 45 ते 55 किलोमीटर वेगान वादळी वावरे व्हावपाची शक्यताय आसा. इंडोनेशिया ओपन 2025 सर्तीत 2 फावटी ऑलिंपिक पदक जिखपी पीव्ही सिंधून इस्टोरा सेनायन हांगा जाल्या इंडोनेशिया ओपनच्या 32व्या फेरयेत जपानाच्या नोझोमी ओकुहारा हाचे आड 3 खेळांची मॅच जिखली. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट मुखेल खबरो. 2027 मेरेन गोंयांत पर्यावरण पूरक उर्जेचो उपयोग करपाच्या हेतान सौर उर्जेवरवीं 21,200 सोलर रुफटॉप बसोवपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. नावेलीच्या 2 सिग्नल ट्रेनिंग केंद्राचेर प्रशिक्षण दिल्या 530 अग्निवीरांच्या नव्या पंगडाक आज ब्रिगेडियर हर्ष भाटिया हांच्या उपस्थितीत सैन्यात दाखल जावपा खातीर सज्ज केले. टॅक्सी एग्रिगेटराचो पर्यटकांक आनी येरादारी मळार गोंयाक खूब फायदो जातलो अशें मत पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी उक्तायलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. नमस्कार.